हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:31 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मे
थॉट ऑफ द डे रुद्रा की जुबानी
जसं मॉर्निंग नंबर 1 मध्येच थोडा वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं, सकाळी येताना एक फार सुंदरसा नजारा पाहायला मिळाला आणि तो नजाराच आपण थॉट ऑफ द डे मध्ये डिस्कस करणार आहोत. आजचा दिवस झाडं लावण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ऑफिसमध्ये येत असताना एक फार छानसं ढोल पथक इकडं आपल्या मॉलच्या थोडं पुढं जो रस्ता आहे तिथे जाताना दिसलं. सगळेजण छानपैकी वादन करत होते, वादन करत पुढे पुढे चालले होते. त्यांच्या मागे छोटी छोटी पोरं हातामध्ये रोपटी घेऊन चालली होती. ती रोपटी कुठेतरी ती मंडळी जाऊन लावणार होती आणि ह्याच छानशा गोष्टीला पाहिल्यानंतर मन प्रसन्न झालं आणि आजचा संपूर्ण मॉर्निंग नंबर 1 आपल्याला ही प्रसन्नता लाभत राहणार आहे, मिळत राहणार आहे. आणि यामागचं कारण कालच्या दिवशीच तुम्हाला सांगितलेलं आहे, ग्रीन रेव्होल्युशन, एक फार सुंदरसा इनिशिएटिव्ह, एक छानशी टेकडी त्या सगळ्या मंडळींनी दत्तक घेतली. गेल्या 4 महिन्यांपासून श्रमदान केलं आणि आजच्याला तिकडे जवळजवळ 5,000 वृक्ष लावली जाणार आहेत. वृक्षारोपण सोहळा होणार आहे. आनंद कानन हे सुंदरसं नाव या ऍक्टिव्हिटीला देण्यात आलेलं आहे. एकूणच मी सुद्धा थोड्याच वेळात आता ऑफिसमधून बाहेर निघतो आहे आणि त्या टेकडीकडे जातोय. तिकडे काय काय होणार आहे तुम्हाला सगळं ऐकवणार आहे. थोड्याच वेळात एक ट्रॅक प्ले कर, थोड्याच वेळात का बरं लगेच लावून टाक.